ओम शांती। आज आपण विषय पाहणार आहोत शुद्ध भोजन। म्हटलं जातं जसं अन्न आहे तसं मन आहे, जसं मन तसं जीवन। आणि म्हणूनच सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्याच्या भोजनावरून ओळखावं। ते भोजन कोणत्या प्रकारचे आहे, कारण भोजनामध्ये तीन प्रकार येतात। एक आहे सात्विक, दुसरा राजसिक आणि तिसरा आहे तामसिक। मग सात्विक भोजनामध्ये कोणत्या गोष्टी येतात, प्रथम आपण ते पाहू। सात्विक भोजनामध्ये शुद्ध शाकाहारी भोजन, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की या देशाचा झेंडा तिरंगा आहे आणि त्या तीन रंगामध्ये लाल, पांढरा आणि हिरवा रंग येतो। लाल रंगामध्ये पिवळा आणि लाल असा मिक्स केशरी रंग येतो। भोजनामध्ये त्या प्रकारची आपल्यामध्ये आवश्यकता आहे। त्याचबरोबर पांढरा आणि हिरवा अशा प्रकारचे भोजनामध्ये सर्व प्रकार भोजनामध्ये असणं आवश्यक आहे। ज्याच्यामध्ये सात्विक फळं येतात, दूध येतं, भाज्या येतात, आपण हे खाणं आवश्यक आहे। कारण जितकं सात्विक शुद्ध भोजन असेल त्याचा मनावरती परिणाम त्या पद्धतीनंच होत असतो। राजसिक भोजनामध्ये पाहायला जर गेलं तर काय कोणते घटक येतात, जसं राजसिकमध्ये अति मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ की ज्याचा परिणाम या शरीरावरती होत असतो। आणि हे ते राजसिक भोजन आहे ते आपण जेव्हा खातो तेव्हा हे शरीर एकदम जड, मन सुद्धा जड व्हायला लागतं। त्याचबरोबर आपल्या मनावरतीही त्याचा परिणाम होतो आणि मन एकदम आळसासारखं होऊन जातं, आळस येतो, कुठलं काम करण्याची इच्छा होत नाही, अशा प्रकारे मनाची अवस्था होते। आणि त्याचा प्रभाव पूर्ण या शरीरावरती पण पडतो आणि हे शरीर मोठे व्हायला लागते, अर्थात जाडी वाढायला लागते। आणि म्हणून राजसिक भोजनाचा परिणाम हा नुकसानकारकच आहे। त्याचबरोबर तिसरं आहे ते तामसिक भोजन, ज्याच्यामध्ये अंडी, मांसाहार, लसूण, कांदा असे काही पदार्थ आहेत, ज्याबरोबरच दारू, सिगारेट हे गोष्टी येत असतात। आणि त्याचा परिणाम सुद्धा या शरावती त्या पद्धतीनंच होतो। आणि म्हणूनच आपण पाहतो की नेहमी राक्षसांचा जो आहार असतो हा तामसिक दाखवला जातो, की ज्याच्यामध्ये अंडी, मांसाहार, दारू, बिडी, सिगरेट, लसूण, कांदा दाखवला जातो, की जो हे तामसिक पदार्थ खातो त्याचा परिणाम मनावरती तितकाच होतो। आणि त्याच्या मनामध्ये त्याची मन जे आहे ती चंचल वृत्ती होते, स्वभाव क्रोधिष्ट व्हायला लागतो, छोट्या छोट्या गोष्टीला चिडायला लागतो। कारण जसं अन्न तसं मन तसं जीवन। आणि म्हणून राक्षसांचा आहार हा नेहमी तामसिक दाखवला जातो आणि देवतांचा आहार सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन दाखवला जातं। आपल्याला जीवन घडवायचं आहे, जीवनामध्ये सफलता जर प्राप्त करायची आहे तर जरूर आपण सात्विक शाकाहारी भोजन घेणं आवश्यक आहे। पण हे फक्त सात्विक भोजनामध्ये सुद्धा जर विचार करायला गेला तर जे आपण भोजन बनवतो ते कोणत्या विचारामध्ये बनवलं जातं त्याचा सुद्धा आपल्या मनावरती परिणाम हा होतच असतो। आणि म्हणून आपण विचार करून आपण भोजन केलं पाहिजे की कोणत्या प्रकारे आपण कोणत्या विचारामध्ये हे भोजन बनवत आहे। ज्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण सांगावं असं वाटतं की एकदा राजाणी एका संत महात्म्यांना आपल्या राजमहालामध्ये भोजनासाठी बोलवलेलं होतं आणि महाराजांनी बोलवलेल्या म्हणून संत आदर राजाचा राखण्यासाठी भोजन करायला गेलेले। आणि भोजन करायला गेल्यानंतर संतांनी भोजन केलं, परंतु काय झालं की तो राणीचा आहार संत महात्मे घेऊन आले आणि ती विचार करू लागली की माझ्या मनात असा विचार का आला, जसजसा अन्नाचा असर कमी होऊ लागला तस तसं संतांच्या लक्षात आलं आणि ते हार देण्यासाठी राजाकडे गेले, राजमहालामध्ये, आणि त्यांनी विचारलं की हे भोजन कोणी बनवलेलं आहे. तेव्हा राजांनी सांगितलं आचार्यांनी. तेव्हा त्यांनी विचारलं आचार्याला की हे भोजन बनवताना तू कोणत्या प्रकारचे विचार करत होता, खरे खरे सांग. परंतु तो सांगायला प्रथम तयार होत नाही, कारण तो जो आचारी होता, वावरची होता, त्याच्या मनामध्ये ते भोजन बनवत असताना राणीच्या नवलका हारकडे लक्ष केलेलं होतं आणि तो आचारी लालची होता आणि तो या विचारामध्ये होता की कधी आपल्याला संधी मिळते आणि आपण हा राजाचा हार, राणीचा हार घेऊन जावा. या विचारामध्येच त्यांनी भोजन बनवलेलं होतं. संतांनी त्यांना विचारल्यानंतर बरंच प्रथम तर त्यांनी सांगितलंच नाही, परंतु थोडंसं आणखीन जरा जोर देऊन त्यांना विचारला गेल्यानंतर मग त्यांनी खरं खरं सांगितलं. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संतांच्या लक्षात आलं की जर आपण इतके तपस्वी महान असून आज ज्या विचारामध्ये जे भोजन बनवलं जात आहे त्याचा जर आपल्यावरती इतका परिणाम होत असेल तर साधारण मनुष्यावरती किती जास्त परिणाम होत असेल. याच्याहून लक्षात येतं की अन्नाचा, मनातल्या विचारांचा प्रभाव अन्नावरती किती पडतो आणि त्या अन्नाचा प्रभाव आपल्या मनामध्ये किती पडत असेल. आणि म्हणूनच त्या लालची आचार्याच्या विचारामुळे त्या संतांच्या सुद्धा मनामध्ये चोरीची विचार आले आणि तो नवलका हार घेऊन निघून गेला. आणि नंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर हे सगळी गोष्ट झाल्यानंतर मग त्या संतांनी तो हार पुन्हा महाराजांना परत केला आणि लक्षात त्यांनी ठेवलं की इथून पुढे आपण कोणत्या प्रकारच्या विचारामध्ये भोजन बनवलं जात आहे याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच पुराणामध्ये सुद्धा, पुराण काळामध्ये महालामध्ये जे काही भोजन बनवलं जात असायचं त्या ठिकाणी देवता अथवा ईश्वराची मूर्ती वगैरे त्या ठिकाणी ठेवली जायची की जेणेकरून जे भोजन आहे ते सर्वजण ईश्वराच्या आठवणीमध्ये बनवावेत आणि त्या ईश्वराच्या आठवणीमधले भोजन सर्वांना प्राप्त व्हावे. हा न कळत एक उद्देश ठेवून किचनमध्ये जरूर देवतांचे फोटो, मूर्ती ठेवल्या जात असायच्या. आणि म्हणूनच आज आपण विचार केला पाहिजे की जे भोजन बनवलं जातं ते कोणत्या विचारामध्ये बनवलं जात आहे. कारण आज आपण किचनमध्ये असतो, स्वयंपाक करत असतो, तेव्हा अनेक ताणतणावमध्ये पण असतो, कधी कधी क्रोधाच्या वशीभूत आपण असतो आणि त्या विचारामध्येच भोजन बनवतो. क्रोधाच्या, ईर्षेच्या विचारामध्ये जे काही भोजन बनवलं जातं खाणाऱ्यांच्या मनावरती सुद्धा तितकाच परिणाम होतो आणि ते जे भोजन खातात त्यांचं मन सुद्धा चंचल होऊ लागतं आणि हळूहळू करत छोट्या छोट्या गोष्टीला ते सुद्धा क्रोध करायला लागत असतात. कारण अन्नाच्या, मनाचा, विचारांचा प्रभाव त्या अन्नावरती पडलेला असतो आणि जे अन्न खातात त्यांच्या मनावरती सुद्धा त्या भोजनाचा परिणाम होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे जसं अन्न तसं मन आणि तसं जीवन. आपल्याला जीवन घडवायचं असेल तर आपण श्रेष्ठ शुद्ध विचारामधलं भोजन खाणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की बाहेर उघडे पदार्थ किंवा हॉटेलमध्ये बनवले जाणारे बाहेरचे पदार्थ जे बनवले जातात ते सुद्धा कोणत्या विचारामध्ये बनवले जातात. एक तर मुख्य उद्देश त्यांच्या समोर एकच असतो की फक्त आपल्याला पैसा कमवायचा आहे. आणि दुसरं, हा एक मुख्य उद्देश असल्यामुळं स्वच्छतेकडे सुद्धा त्यांचं लक्ष बिलकुल नसतं. आणि म्हणून जे काही लालची विचारामध्ये किंवा पैसा कमावण्याच्या विचारामध्ये भोजन बनवलं जातं त्या अन्नावरती सुद्धा त्याचा तितकाच परिणाम होतो. ते ईश्वराच्या आठवणीमध्ये पण बनवलेलं नसतं, स्वच्छतेने पण बनवलेलं नसतं की त्याचा मनावरती तर वाईट परिणाम होतो पण आरोग्य सुद्धा आपलं बिघडू शकतं, कारण स्वच्छतेनं ते बनवलेलं नसतं. आणि म्हणून शक्यतो आपण बाहेर हॉटेलमध्ये भोजन करण्याच्या ऐवजी आपण घरामध्ये भोजन करणं आवश्यक आहे, कारण घरामध्ये ईश्वराच्या आठवणीमध्ये पण आपण भोजन करू शकतो. त्याचबरोबर स्वच्छतेने तर आपण भोजन बनवतच असतो, कारण अन्नावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि त्याचबरोबर शुद्ध स्वच्छतेनं बनवलेलं अन्न खाल्लं की आपलं मन सुद्धा अतिशय प्रसन्न होत असत. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी जर पाहायला गेल्या, प्रसाद म्हणून पण आपण शिरा बनवतो, खाण्यासाठी सुद्धा शिरा बनवला जातो. आणि तोच शिरा आपण पाहतो की हॉटेलमध्ये सुद्धा बनवला जातो, पण हॉटेलमध्ये शिरा जो बनवला जातो तो कमावण्याच्या उद्देशानं. आणि म्हणून तिथं तुम्ही तो पूर्ण प्लेट शिरा खावा अगर ना खावा, तिथं कोणाला सुख दुःख नसतं, फक्त पैसे मिळाल्याशी मतलब. परंतु तो शिरा जर घरामध्ये बनवलेला आहे तर घरच्या व्यक्तीने अतिशय प्रेमानं आवडीनं स्वच्छतेनं बनवलेला असतो, आणि त्याच्यामुळं ते खाल्ल्यानंतर आपण अतिशय सुखद अनुभव करत असतो, प्रेमानं खात असतो, स्वीकार करतो, थोडं सुद्धा वाया जाऊ देत नाहीये, कारण बनवणाऱ्या व्यक्तीनेही सुद्धा अतिशय प्रेमानं बनवलेलं असतं, स्वच्छतेनं बनवलेलं असतं. पण आज आपण पाहतो की प्रसाद म्हणून जो शिरा आपण एक छोटासा कण खातो, थोडासा एक घास जरी खातो तरी आपलं मन प्रसन्न होतं. का? कारण आपले विचार प्रसाद बनवत असताना अतिशय शुद्ध सात्विक विचार असतात, आणि आपण ते ईश्वराच्या आठवणीमध्ये बनवतो. आणि खाताना सुद्धा आपण लगेच खात नाही, सगळ्यांना सूचना देतो का हा ईश्वराचा प्रसाद आहे, ईश्वराला अर्पण केल्याशिवाय खायचं नाही. आणि ईश्वराला अर्पण केल्यानंतर सुद्धा याच श्रेष्ठ शुभ विचारामध्ये देतो का ईश्वराचा प्रसाद आहे. आणि म्हणून जी घेणारी व्यक्ती आहे ती सुद्धा ईश्वराच्या आठवणीमध्ये घेतात की हा ईश्वराचा प्रसाद आहे. अर्थात प्रत्येक क्षणाला ईश्वराची आठवण केली गेली, खाताना सुद्धा त्यावेळी आपण हाच विचार करतो की हा ईश्वराचा प्रसाद आहे. आणि प्रसाद समजून तो स्वीकार केल्यामुळं एक घास जरी तो प्रसाद खातो तरी आपलं मन इतकं शुद्ध प्रसन्न होतं की जे आपण घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये शिरा खाऊन सुद्धा आपलं इतकं मन प्रसन्न होत नाही. आता आपणच विचार करून ठरवलं पाहिजे की आपल्या प्रत्येक विचारांचा परिणाम जर भोजनावरती इतका पडत असेल, एक सात्विक शुद्ध पदार्थाचा परिणाम जर इतका वेगवेगळा दिसत असेल, तर राजसिक आणि तांत्रिक भोजनाचा मनावरती किती परिणाम होत असेल. आणि म्हणून आपण सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन घेण्याची आवश्यकता आहे. सात्विक भोजनामध्ये जसं सर्व फळं येतात, लाल पिवळ्या रंगांची वेगवेगळ्या रंगांची फळं येतात, त्या त्या सीझन मध्ये येत असतात, ती आपण फळं स्वीकार केली पाहिजेत. त्याचबरोबर भोजनामध्ये सुद्धा भाज्या सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्या सर्व प्रकारच्या भाज्या भात भाकरी असा सात्विक पदार्थाचा आपण स्वीकार केला पाहिजे की ज्याच्यामध्ये तांत्रिकता नाहीये. तर आपलं मन सुद्धा एकदम सात्विक शुद्ध बनू शकेल, आणि त्याचा प्रभाव आपला व्यवहारावरती वाणीवरती सुद्धा पडत असतो. आणि म्हणून सुद्धा म्हटलं जातं की जसं पाणी तशी वाणी. आणि म्हणून आपण पाहतो की देवतांचा आहार सात्विक शुद्ध असल्यामुळं वाणी सुद्धा श्रेष्ठ असते, सर्वांना सुख देणारी वरदानी बोल त्या देवतांची असतात, की सर्वांचं मन आकर्षित करणारे बोल असतात. पण राक्षसांचे बोल हे सर्वांना दुःख देणारे असतात. त्याचबरोबर त्या विचारांचा परिणाम सर्वांच्या वरती होतो. परिस्थिती सकारात्मक जरी असेल, परंतु जर आपल्या मनावरती जर प्रभाव तामसिक भोजनाचा असेल, तर व्यवहार आणि बोल तशाच पद्धतीनं दुःख देणारे होत असतात, आणि त्याच्यामुळं ती परिस्थिती सुद्धा बिकट किंवा नकारात्मक निर्माण होते, समस्या निर्माण होत असतात. आपल्याला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख शांती प्राप्त करायची असेल तर तांत्रिकतेच्या ऐवजी आपण सात्विक भोजन शुद्ध शाकाहारी भोजनाला महत्व दिलं पाहिजे, कारण त्या आधारे आपलं संपूर्ण शरीर निरोगी होऊ शकेल आणि त्याचबरोबर मन सुद्धा शक्तिशाली होऊ शकेल आणि आपलं जीवन उज्ज्वल भविष्य असं बनू शकेल. मग आपण जे भोजन करत आहे ते सात्विक विचारामध्ये बनवणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण जे काही भोजन बनवतो त्यावेळी आपण एक अटेन्शन दिलं पाहिजे, स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जे भोजन आपण बनवत आहे ते क्रोधाच्या वशीभूत बनवायचं नाही किंवा कोणत्या परिस्थितीचा त्यावेळी आपल्या मनावरती प्रभाव असता कामा नये. कारण क्रोधामध्ये जे भोजन बनवलेलं आहे ते भोजन जे खातात तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा क्रोधाचेच विचार येतात आणि भोजन करत असताना खात असताना सुद्धा जशी आपली मनातले विचार असतात त्याचा परिणाम सुद्धा या संपूर्ण शरीरावरती होत असतो. आणि म्हणून जे भोजन आपण खातो त्यावेळी आपण प्रभू चिंतनामध्ये ईश्वराच्या आठवणीमध्ये भोजन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण मुखाचं मौन करून सुद्धा भोजन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जे भोजन खात असतो त्यावेळी आपला आवाज न येता ईश्वराच्या आठवणीमध्ये एक एक घास आपण 32 वेळा जाऊन खाणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण हे 32 वेळा घास चावतो की त्यावेळी पाचकरस त्या अन्नामध्ये उतरतात आणि ते अन्न पचण्यासाठी त्याची मदत होते. त्या आधारे अन्नाचा रस आपल्या पूर्ण या अन्नाचा परिणाम किंवा अन्नाचा त्या फायदा आपल्या शरीराला होत असतो. जर आपण गडबडीमध्ये किंवा बडबड करत जर आपण भोजन केलं तर या शरीरावरती स्वास्थ्यावरती त्याचा परिणाम होतो. अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात, पचन क्रिया बिघडून जाते, ऍसिडिटी, बीपी अशा प्रकारे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. आणि म्हणून जे भोजन आपण खात असतो तेव्हा आपण अतिशय शांतपणे ईश्वराच्या आठवणीमध्ये एक एक घास आपण स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणजे आपण भोजन बनवलं जातं तर त्याच्यासाठी जो काही पैसा सुद्धा खर्चासाठी लागतो तो सुद्धा कष्टाचा असणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारचा पैसा असतो त्या पैशाच्या आधारे जे काही भोजन बनवतं त्याचा सुद्धा आपल्या मनावरती तितकाच परिणाम होत असतो. ज्या पद्धतीने एक उदाहरण आहे की एकदा असेच महात्मा भोजनासाठी त्यांना एक आजीने बोलवलेलं असतं आणि त्या ठिकाणी आजीने अतिशय सत्कारपूर्वक त्या महाराजांना भोजन खाऊ घातलं आणि ते चांदीच्या ताटामध्ये दिलेलं होतं. पण भोजन केल्यानंतर पुन्हा त्या महात्म्यांच्या मनामध्ये विचार आला की ही तर आजी म्हातारी आहे, हिला कशाची याची आवश्यकता चांदीचे ताट वगैरे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये नकळत चोरीचे विचार आले आणि आजीचं लक्ष नसता नाही हे पाहून भोजन झाल्यानंतर हळूच ते ताट त्याने आपल्या झोळीमध्ये घातलं आणि तो निघून गेला. परंतु त्या भोजनाचा थोडा असर कमी झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आले की असं माझ्या मनात का आलं, मी तर साधू महात्मा आहे, मला तर या सोन्या चांदीची वस्तूंची आवश्यकता सुद्धा नाही, पण माझ्या मनावरती असा का परिणाम झाला. तेव्हा त्याने चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आजी जी आहे ती अतिशय ईश्वराची आठवण करते, प्रेमपूर्वक अशा अनेकांचं कल्याण करण्यासाठी कार्य करत आहे, परंतु तिच्या घरामध्ये जो काही पैसा येत आहे तर तो पैसा जो आहे तर तो चोरीचा आहे. कारण त्या आजीला एक मुलगा जो असतो तर तो फक्त चोरी करूनच पैसा कमावत असतो आणि त्या चोरीच्या पैशातून घरामध्ये सर्व काही आणलं जातं आणि त्या पैशाच्या आधारेच ते जे अन्न खरेदी केलेलं आहे त्याचा परिणाम त्या अन्नावरती झाला आणि त्याच्यामुळे जे भोजन करतात त्याचा परिणाम त्यांच्यावरती सुद्धा झाला. आणि म्हणून साधू महात्म्यांच्या लक्षात आलं की बरोबर आहे की माझ्या मनात असे विचार का आले, कारण जसा पैसा कमवला गेलेला आहे त्याचा परिणाम त्या अन्नावरती आहे. आणि ते भोजन मी स्वीकार केल्यामुळं माझ्या मनामध्ये असे विचार चोरीचे आले, खरे तर असे यायला नको. याचा अर्थ की साधारण मनुष्याने जर भोजन अशा प्रकारे जर केलं तर त्यांच्या मनावरतीच तर किती परिणाम होत असेल. आणि म्हणूनच आज समाजामध्ये आपण पाहतो की पाप वाढत चाललेलं आहे, कारण विचारच मुळामध्ये नकारात्मक किंवा व्यर्थ आहेत, ज्या चुकीच्या मार्गानं पैसा कमावला जातो. त्याचबरोबर बनवताना सुद्धा चुकीच्या विचारामध्ये बनवलं जातं, आणि त्याच्यामुळं खाणारे जे आहेत त्या सर्वांच्या मनावरती तितकाच परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं सर्वांचा आचार, विचार, व्यवहार बिघडून गेलेला आहे.